हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी। तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसीः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंष सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाशया सुधान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागं रुद्र अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागं हेळ ईमहे। असौ योऽवसरपति नीलग्रीवो विलोहितः। उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः। उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिनः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वन सुभयोरार्त्नियोर्ज्याम्। याश्रते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगं सहस्राक्षशते शुधे। निशीर्य शल्यानां मुखा शिवो न सुमनाभव। विज्जं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो यैषु धिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो। नमस्तस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नां पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो। नमो रुद्रायातताविने क्षेत्राणां पतये नमो। नमः सूतायाहन्त्याय वनानां पतये नमो। नमो रोहिताय सपतये वृक्षाणां पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो। नम उच्चैर्घोषाया क्रन्दयते पत्तीनां पतये नमो। नम क्रुस्तवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवती तैलीबाई आपल्याला सांगणार.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. '92 ते 1996 दरम्यान स्वामीजींची प्रकृती बरी नव्हती. त्यांची शरीराची उजवी बाजू खूपच दुर्बळ झालेली होती. एरवी अत्यंत क्रियाशील, चपळ, तत्पर अशी त्यांची देहस्थिती होती. परंतु आजारपणानंतर त्यांच्या एकंदरीत हालचालींवर प्रचंड मर्यादा पडल्या होत्या. शरीराला चांगलीच विकलता आली, परंतु त्याचा त्यांच्या सहज अशा उत्साही, आनंदी, गोड व्यक्तिमत्वावर किंचितही परिणाम झाला नाही. उलट त्यांचं प्रेम, करुणा आणि अनुकंपा अधिकच व्यापक आणि सखोल झाल्याचं जाणवत असे. बहुधा रोज दुपारी सद्भक्त ललिताताई स्वामीजींचा व्यायाम घेण्यासाठी माया अपार्टमेंट मध्ये येत. अतिशय प्रेमाने आणि शास्त्रशुद्ध रीतीने त्या स्वामीजींकडून व्यायाम प्रकार करून घेत. स्वामीजींचा उत्साह तर एखाद्या लहान मुलासारखा असे. त्या सांगतील तशी प्रत्येक हालचाल अत्यंत लक्षपूर्वक आणि आनंदाने ते करत. त्यांचा तो व्यायाम हा एक रोज होणारा आनंद उत्सव होता. पाहणाऱ्या साधकांसाठी तो सुखाचा सोहळा वाचत असे. व्यायामाच्या वेळेस वस्तुत स्वामीजींच्या देहावर ताण येत असे. आवश्यक असला तरी त्या व्यायामाने स्वामीजींना थोड्या वेदना होत आणि तो त्यांना चांगलाच थकवाही जाणवे. परंतु आपल्या जीवनातील कुठलाही क्लेश स्वामीजींनी कधी साधकांपुढे व्यक्त केला नाही. किंबहुना साधकांना होणाऱ्या क्लेशांपासून त्यांना मुक्त करण्याच्या प्रयत्नात त्यांना अधिकच कष्ट पडत होते. मला असं वाटतं की त्यांना किती परिश्रम होत होते आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत किती झिजत होते याची कल्पना मला तेव्हाही आली नाही आणि आताही फारशी आलेली नाही. एक दिवस दुपारी 1 च्या सुमारास मी माया अपार्टमेंट ध्यान मंदिरात गेले. तेव्हा स्वामीजींचा व्यायाम सुरू होता. स्वामीजी दिसले म्हणून मी खूप आनंदित झाले. ललिताताईंबरोबर जिन्यातून चढ उतरण्याचा व्यायाम सुरू होता. सरलाईंबरोबर राधिकाताई आणि आम्ही 3-4 साधिका तो सोहळा पाहत होतो. हसत खेळत व्यायाम पार पडला आणि काठी टेकत स्वामीजी आतल्या देवखोलीकडे जाऊ लागले. आम्हाला सर्वांना आत येण्याची त्यांनी खूण केली. मी खर तर ध्यान मंदिरात म्हणून आलेले होते, पण स्वामीजींनी बोलवल्याबरोबर राधिकाताई पाठोपाठ मीही आत गेले. आज स्वामीजी त्यांच्या खुर्चीवर बसले आणि प्रसन्नपणे आमच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. त्यांना ललिताताईंनी नमस्कार केला आणि म्हणाल्या, स्वामी तुम्ही दमलात का? स्वामीजी म्हणाले, हो थोडा थकवा येतो पण खूप आनंद वाटतो. आनंद आहे, काय समजलीस? तिथे असलेली एक साधिका म्हणाली, स्वामीजी अम्मा सर्व साधकांसाठी आणि विशेषतः भगिनी वर्गासाठी तुम्ही किती भिजता. आमच्या सगळ्यांचा तुम्हाला त्रास सतत काढावा लागतो, पण तुम्ही कधीही आम्हाला अंतर दिलं नाहीत. खरंच सांगा, इतकी वर्ष आमच्यासारख्या स्त्रियांसाठी तुम्ही श्रम घेतलेत. आम्ही तुमची सेवा करायची तर तुम्हीच आमचा सांभाळ केलात. स्वामीजी शांतपणे ऐकत होते. बोलता बोलता ती साधिका एकदम भावविवश झाली आणि तिचा गळा दाटून आला. ती म्हणाली, स्वामी खरं सांगा, आम्हा भगिनींपासून तुम्हाला खूप त्रास झाला ना? संभाषणाने एक वेगळंच वळण घेतलं. स्वामीजी गंभीर झाले. आम्ही सर्वजणी आता स्वामी काय बोलतात हे ऐकण्यासाठी आतुर झालो. स्वामीजींचा स्वर मृदू झाला. ते म्हणाले, तू म्हणतेस ते खरं आहे, भगिनींविषयी खूप पूर्वीपासून मला वाईट वाटत आलं आहे. आपल्या घरामध्ये स्त्रियांची म्हणावी तशी कदर केली जात नाही, त्यांच्या मनाच्या चिंदड्या केल्या जातात. लहानपणापासून मला याचा त्रास वाटत आला आहे. पुण्यात आल्यानंतर आमच्या चाळीत एक बिराड होतं, त्यातला पती चिडला म्हणजे पत्नीला पोत्यात घालून तिला मारत असे. ती बिचारी मुकाट्याने हे अत्याचार सहन करत असे. हे पाहून तर मला फार वेदना होत. असं वाटे की ह्या दुष्ट नवऱ्यालाही असंच करावं, पण पती पत्नीचं भांडण असल्यामुळे ती काहीही करू शकत नसे. स्वामीजींचा स्वर किंचितसा तापलेला होता. ते म्हणाले, वस्तुत गृहिणींमुळे घराला घरपण असतं. आपल्या देशातील कुटुंब संस्था खरी सांभाळली गेली ती भगिनी वर्गामुळेच. त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं हे योग्य नाही, म्हणून त्यांच्यासाठी काही करावं असं मला सुरुवातीपासून वाटत असे. स्वामीजींना विश्रांतीची आवश्यकता होती, त्यांची झोपेची वेळही झाली असावी, पण हा विषय निघाल्यामुळे ते आपल्या मनीचं गुज प्रकट करत होते. ते पुढे म्हणाले, इथे आपल्यामुळे अनेक भगिनी येतात, त्यांची दुःख ऐकून मला फार खंत वाटते. त्यांच्यामध्ये पराकोटीचं प्रेम आणि समर्पण असतं. प्रेमासाठी ते आपलं जीवन ओवाळून टाकण्यासाठी तयार असतात, पण त्यांच्या प्रेमाची अवहेलना केली जाते. स्त्रियांमध्ये स्वाभाविकपणे वात्सल्य आणि सेवाभाव असतो. लहान मुलांचं संगोपन करण्याचं सामर्थ्य हे आईमध्येच असतं, वडील हे काम करू शकत नाही. स्त्रियांचा योग्य आदर न केल्यामुळे त्या दुःखी होतात, त्यांचं मन व्यग्र होऊन जातं. अशा दुःखी भगिनींना परमार्थ मार्गात स्थिर करण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागतात. स्वामीजी थांबले आणि सावकाश पुन्हा बोलायला लागले. एका गंभीर विषयाला त्यांनी हात घातला. स्त्रियांमध्ये प्रेम, समर्पण, सेवा, वात्सल्य याबरोबरच काही प्रकृतीगत दोष सुद्धा असतात. त्यांच्यामध्ये निष्ठा असते, पण त्याचबरोबर त्या तुलनाही खूप करत असतात. अवतीभोवतीच्या भगिनींची नकळत तुलना करून त्याचं रूपांतर मत्सरात होतं हे त्यांच्या लक्षातही येत नाही. नकळत स्पर्धा करायला लागतात, त्यातूनच द्वेष, धुसफूस असं यांच्यामध्ये दिसायला लागतं. त्या मनाने पुरुषांमध्ये हे अडथळे कमी असतात. ते एखादी गोष्ट लवकर सोडून देऊ शकतात, पण स्त्रिया तसं करू नाही शकत. प्रकृतीचं उल्लंघन करणं त्यांना फार कठीण जातं. आपल्याकडे येणाऱ्या कितीतरी साधिका या प्रामाणिकपणे प्रकृती पालटण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष करत आहेत. याचं मला खरोखरच समाधान आहे. तथापि त्यांना अशा प्रकारे वळवताना मलाही कष्ट होतात. सरला त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि समजूतदारपणामुळे हे अवघड काम मी करू शकतो. हे जरी खरं असलं तरी भगिनी वर्गात असं काम करताना मला थोडाफार त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. मुलांचा मला कधीच अशा प्रकारे त्रास झाला नाही. मकरंद सारखी मुलं अत्यंत निष्ठेनी आणि एकदिलानी मी सांगेन तसं कार्य करतात, आणि इथे येणारे साधिका सुद्धा प्रयत्नपूर्वक प्रकृतीवर मात करण्याची धडपड करतात. माझ्या जीवनात याचं मला समाधान आहे. स्वामीजी जणू स्वतःशी संवाद करत होते. ते बोलायचे थांबले. आम्ही सर्वजणी स्तब्ध होऊन हे सर्व ऐकत होतो. अशा स्तब्धतेमध्ये एखादं मिनिट गेलं. स्वामीजींनी माऊलींकडे आणि स्वरूपानंदांकडे बघत हरी हरी असा गोड उच्चार केला. आम्हा सर्वांवर पुन्हा तीच प्रसन्न नजर फिरवत म्हणाले, चला पळा आता. तुम्हाला इथे काही प्रवचन आहे असं वाटलं की काय? दमलो मी आता, विश्रांती घ्यायला हवी. मुकपणे स्वामीजींना नमस्कार करून आम्ही सर्वजणी तेथून बाहेर पडलो. श्रीकृष्ण अर्पण.
या कुलकर्णी या अपंग म्हणा. हरी हरी कोणता म्हणाल अगवृत्ती कुठे तू जाते म्हणा.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे की आपण शक्य तेवढं पुढे सरकून घ्यावं.
तिथंच खून घालून ठेवली ती. तुम्हाला कळलं तर की काय मी सांगणार आहे.
क्षमा करा.
म्हणा म्हणा.
अगवृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी जडले. अगवृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी जडले. सांगशील कागे मजला मम हृदय धीरगड बडले. सुखरूप स्थला सोडून या तव प्रेम कसे गे उडले. सस्थिरता माधारा सोड हा बहिर्मुख चारा. कागे शिरिषय सुखवारा का अनल नेत्र हे चढले. अगवृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी जडले. सांगशील कागे मजला मम हृदय धीरगड बडले. तुझ आठवते का माझी मित्रता कितीक दिवसांची. विसरलीस कागे आपुल्या त्या याद निज स्वरूपाची. अस्तेय ब्रह्म भानुच्या तू लाट तेज पुंजाची. असुनिया अशी का वेडी असुनिया अशी का वेडी. धरितसे विषय भ्रम बेडी धरितसे विषय भ्रम बेडी. तुझ कुणी लाविली गोळी तुझ कुणी लाविली गोळी. विपरीत असे का घडले. अगवृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी जडले. सांगशील कागे मजला मम हृदय धीरगड बडले. स्वानंद परिमळ झाया तुझ स्वादन ते का आला. साम्राज्य ब्रह्मभुवनाचा स्वातंत्र्यपणाना रुचला. किंवरताना सर्वज्ञा तव प्रेम चानक विरला. कोण ते दुःख तुझ होते कोण ते दुःख तुझ होते. म्हणून या जाऊ पाहते म्हणून या जाऊ पाहते. व्यभिचारपणानुचरिते तुझ हवे काय ते नडले. अगवृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी जडले. सांगशील कागे मजला मम हृदय अधीरगड बडले. अग सोडशील मम आशा लागेल सवेची दुराशा. चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या जाशील बांधुनी पाशा. वळवील कोण मग तुझला भोगशील गर्भ राशा. हो ऊर्ध्वंतरामाजे हो ऊर्ध्वंतरामाजे बघनको होईत राजी बघनको होईत राजी तुकड्याची नावही गरजी तुकड्याची नावही गरजी सांगता चित्त धड पडले अग वृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी घडले सांगशील काव्ये मजला मम हृदय धीर गडबडले अग वृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी घडले सांगशील कागे मजला मम हृदय धीर गडबडले
वा वा हरी केले गेलेले संस्कार आणि वर्तमान काळात होत असलेले संस्कार यामध्ये कोणते संस्कार प्रबळ राहतात सावकाश सद्यस्थितीतील यात सद्यस्थितीतील संस्कारांचा पगडा जास्त जाणवतो यातून केल्या गेलेल्या संस्कारांची प्रभा कमी झाल्यासारखी वाटते यामध्ये मार्ग काय धरावा असा प्रश्न आहे संस्कार ही आपल्या मनावर मनाला चित्ताला बुद्धीला अंतःकरणाला अथवा मनावर बुद्धीवर चित्तावर अंतःकरणावर केलेली विशिष्ट प्रकारची प्रक्रिया आहे संस्कार हे विचारातून होतात शिस्तीमधून होतात इंद्रियांना नियम लावण्यामुळे होतात ठराविक मर्यादेमध्येच राहायचं अशा निश्चयामुळे संस्कार होतात संस्कार वेगवेगळ्या तऱ्हेने होतात जसं खोटं कधी बोलू नये खोटं खरं खोटं कधी बोलू नये खरंच बोलावं हा जो संस्कार आहे हा विचाराच्या अंगाने केला जाणारा संस्कार आहे तसं खोटं वर्तन करू नये हा कायिक संस्कार आहे इंद्रियांच्या अंगाने केला गेलेला संस्कार आहे शत्रुबुद्धीचा विनाश व्हावा हा विचाराच्या अंगाने केलेला संस्कार आहे रोज रोज शुभं करोति म्हणताना हा संस्कार आपल्यावर करून घ्यावा अर्थाकडे लक्ष देऊन म्हणावं लहानपणी तर त्याची खूप गरज असते कारण लहानपणी शत्रू नसतात मोठेपणी ते निर्माण व्हायला सुरुवात होते पण जर शत्रुबुद्धी लहानपणी गेली तर मोठेपणी सोपं जातं जेव्हा खरंच शत्रू निर्माण होतात वेगवेगळ्या कारणाने तेव्हा वर्तन करायला निर्मळ वर्तन ठेवायला सोपं जातं संस्कार हा अंतर व्यक्तीवर केला जातो आणि इंद्रियांवर देखील केला जातो अंतर्व्यक्तीवर केला जाणारा संस्कार हा गोष्टी सद्विचार सुविचार अशा अंगाने केला जातो आणि वर्तनाच्या अंगाने होणारा संस्कार हा थोडासा इंद्रियांना वळवून किंवा बळजबरीने करावा लागतो. जसं मुलांना रोज व्यायाम करायला लावणे हा संस्कारच आहे, करूनच घ्यायचा हा संस्कार आहे. हा संस्कार हा इंद्रियांच्या योगाने करावाच, करूनच घ्यायला लागतो, करावाच लागतो. त्याच्यात कष्ट आहेत. विशिष्ट वेळेच्या आत घरी येणं हा संस्कार आहे. आता या संस्कारांचं जे मोल आहे ते मोल, पूर्वी आमच्या लहानपणी एकदा दिवाळीची सुट्टी लागली की सिनेमा पाहायचा आणि मे महिन्याची सुट्टी लागली की सिनेमा पाहायचा. जेव्हा सिनेमा होते गावांमधून तेव्हा एवढाच सिनेमाचा आणि आपला संबंध असावा असं होतं. आता एकाच वेळेला 10 ठिकाणी सिनेमा घरातच चालू असतो. टीव्ही लावला की प्रत्येक चॅनेलवर काही ना काहीतरी चालू असतो. त्यामुळे संस्कार आत्ताच्या काळात तुलनेनी जरा कठीणच झालेला आहे. मुलांवर देखील संस्कार करणं ही कठीण गोष्ट झालेली आहे. इंटरनेटमुळे काय काय आपल्या हातात आलेलं आहे आणि मुलांना ज्ञानाकरता म्हणून आपण ते खुलं करून दिल्यावर मुलं त्याचा काय उपयोग करत आहेत, तर याच्यावर आपलं नियंत्रण राहिलेलं नाहीये. आणि जे पाहिलं जातं त्याचा संस्कार होतो, जे ऐकलं जातं त्याचा संस्कार होतो, जो विचार समोर येतो त्याचा संस्कार होतो, जे कर्म केलं जातं त्याचा संस्कार होतो. संस्कार होण्यामध्ये नुसतं सांगणं पुरेसं नाहीये. माझ्या माहितीचा एक मुलगा लहानपणी त्याची आई अतिशय चांगली, दळणाला गेला तर पैसे कुठेतरी हरवले असं म्हणायचा, परत पैसे न्यायला यायचा. काय तू कसा वेंधळा म्हणून आई परत पैसे काढून द्यायची. दळणाचा डबाच हरवला, मी अमुक ठिकाणी ठेवला आणि काहीतरी पाहायला गेलो तर आल्यावर नव्हता, या सगळ्यावर आईने विश्वास ठेवला. पण तो पैशाचा दुरुपयोग करत होता हे फार नंतर कळलं. त्यामुळे ती व्यक्ती जशी वागते तसं आणि संस्कार करण्याच्या बाबत करडी नजर पाहिजे. खर तर आपलं स्वतःचं जीवन जगण्याच्या नादामध्ये ह्या गोष्टी राहून जाण्याची शक्यता असते मुलांकडे पाहणं. त्यामुळे केले गेलेले संस्कार हे जे आहे हा शब्द सुद्धा मला आवडला, कारण आताच्या काळात असे केले गेलेले संस्कार असे कुठे कोण करते. तसं जीव हा मुळातच संस्कार घेऊन आलेला असतो अशी अजून एक त्याच्यात गोष्ट आहे. जर दोन भाऊ अथवा भाऊ बहीण, घरात दोन तीन भावंड असतील तर एकसारखे जरी संस्कार केले तरी देखील त्या संस्काराला धरून त्यांचे विचार एकसारखे पुढे आढळत नाहीत. याचं कारण पूर्वी झालेले संस्कार, जन्म घेताना झालेले जे संस्कार असतात तेही एक संस्कार असतातच. त्यामुळे एकसारखी जरी शिकवण निघाली तरी एखादा मुलगा फारच वेगळा, उत्तम नावलौकिक मिळवणारा आणि दुसरा अक्षरशः नावाला बट्टा लावेल आई वडिलांचा असं वर्तन करताना नंतर दिसतात. याचं कारण जीव देखील काही घेऊन आलेला असतो. जीव जे घेऊन आलेला असतो ते संस्कार आपल्याला प्रेरणांच्या रूपाने समजतात. लहान मुलांकडे लक्ष ठेवावं. त्यांनी पूर्वीच्या जन्मात काय केलेलं आहे हे आपल्याला माहित नाहीये. आपण जन्म दिलेला असला तरी पण त्यांच्या प्रेरणांवरून, सहज प्रेरणांवरून समजतं की हा काय घेऊन आला आहे. विवेकानंद अतिशय तरुण वयातच देव कोण आहे, कसा आहे, कोणी पाहिलेला आहे असे प्रश्न घेऊन फिरले. याचाच अर्थ असा आहे की पूर्वी जन्म जन्म ते करत आलेले होते आणि या जन्मात त्यांना तोच प्रश्न पडला. म्हणून तो काय घेऊन आलेला आहे हे जर समजलं आपल्याला, त्याच्या प्रेरणांवरून समजतं. लहान मुलं देखील खोटं बोलतात. लहान मुलं देखील अतिशय सभ्य उत्तम अशी असतात. आपल्या इथं बालसंस्कार केंद्राचा खट्याळही असतात पण प्रत्येकाचा खट्याळपणा वेगळा असतो. बालसंस्कार केंद्राच्या वार्षिक उत्सवामध्ये मी इथंच बसलेलो होतो. सगळी मुलं होती. तर असं चालायचं की एक मुलगा त्याच्या समोर असले बसलेल्या मुलालाही ओलांडून त्याच्या पुढे असलेल्या मुलाला टप्पल मारायचा. बर का, तो इतका शांतपणाने कार्यक्रमात सहभागी झालेला होता, ऐकत होता अगदी निरागसपणे. आणि मागून टप्पल बसली की तो इकडे पाहायचा इकडे पाहायचा परत कार्यक्रमात. थोड्या वेळ त्याला परत बसायची, बर का, तो परत इकडं इकडं. म्हणून त्याने त्याच्या मागे बसलेल्या मुलाला स्वाभाविक विचारलं की काय रे काय. तर त्यांनी शेजारी बसलेल्या मुलाकडे बोट दाखवलं. मी इथून पाहत होतो. तो शेजारी बसलेला मुलगा म्हणाला, मी नाही हे केलं. तो परत समोर बसून कार्यक्रम पाहत होता. परत यांनी त्याच्या आडून परत त्याला मारलं. मग त्यांनी शेजारी बसेल तो म्हणाला, मी नाही. त्यांनी अजून तिसरीकडे बोट दाखवलं. हा देखील या प्रेरणा आहेत असं मला वाटतं. म्हणजे त्याचं कार्यक्रमात अतिशय लक्षपूर्वक ऐकणं. आणि त्यावेळेला बालसंस्कार केंद्राच्याच कार्यक्रमाला आलेली मुलं होती, लहानच होती. पण त्याच वेळेला दुसऱ्यांनी वेगळं काहीतरी करत बसलं. अशा प्रकारच्या ज्या प्रेरणा असतात, पण अर्थात असा हूडपणा जो आहे, हा हूडपणा पुढे कर्तबगारीत रूपांतर होतो. दंगा हा पुढे कर्तबगारीत रूपांतर होतो. दंगा करणारी मुलं वाईट नसतात पण त्यांच्या ज्या प्रेरणा असतात त्या तशा प्रकारे जर आपल्याला समजल्या किंवा ओळखता आल्या, ही एक गोष्ट. आणि त्या प्रेरणांना अनुसरून या जन्मात करायचे संस्कार ही अजून एक गोष्ट आहे. तेही प्रयत्नपूर्वकच घडले पाहिजेत, प्रयत्नपूर्वकच केले पाहिजेत. त्या संस्कारांचा तरुणपणी आणि तरुणपणातून थोडं पुढे गेल्याबरोबर ते परत पुनरुज्जीवित होतात. तो एक चांगला मनुष्य म्हणून, चांगला नागरिक म्हणून वर्तन करायला सुरुवात करतो. अशा प्रकारचे केले गेलेले संस्कार जीवाची प्रेरणा आहे, त्या प्रेरणेप्रमाणे आणि परत तशा प्रकारे उद्मेखून सांगून, ज्ञानपूर्वक सांगून, त्याला घडवण्यासाठी म्हणून सांगून केले गेलेले संस्कार हे त्याच्या विचाराची एक विशिष्ट दशा किंवा दिशा बनवतात. हे कसं घडतं माहितीये का? एखाद्या खोलीमध्ये 2-5 दिवसांची धूळ आहे आणि तिथं एक भांडभर पाणी सांडलं, तर ते पाणी आपला मार्ग काढत पुढे जात. जिथं जसा उतार असेल किंवा जागा मिळेल तसं ते पुढे पुढे जातं. ते पाणी पुढे जाताना ती एकसारखी जी धूळ असते त्या धुळीमध्ये काही धुळीचे रेणू दिसतात आणि त्या पाण्याला वाट करून देतात आणि ते पाणी तशा रीतीने पुढे जातं. नंतर ते पाणी सुकून जातं आणि कर्मवशात किंवा प्रसंगवशात जर त्या खोलीत परत पाणी सांडलं तर आता ते पाणी कुठून जावं याच्यासाठी ते विना अडथळा पूर्वी गेलेलं होतं त्याच मार्गाने जातं. तिथं जी रेणूंची रचना होते पाणी सुकल्यानंतर ती देखील या नवी परत सांडलेल्या पाण्याच्या वाहण्याकरता म्हणून अगदीच सुलभ कारण होते. असं जसं घडतं तसं संस्कारांचं आहे. प्रसंग पडला की विचार तयार असल्यामुळं निष्कर्ष एकाच प्रकाराने निघावा, परत प्रसंग घडला तरी एकाच प्रकाराने निष्कर्ष निघावा. याच्यातलं सर्वात उत्कृष्ट उदाहरण साधकोपयोगी म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जीवन. जे संस्कार होते आणि ज्या मर्यादा माहीत होत्या आणि ज्या मर्यादांमध्ये राहण्याची अशी तयारी होती त्यामुळं जे आणि जसे प्रसंग घडले, प्रसंग वेगवेगळे घडले पण निर्णय एकच होता आणि एकाच तऱ्हेने रेणू साथ देत होते जणू पाणी वाहण्यासाठी निर्णयासाठी. हे संस्कार आपण जाणून बुजून करून घ्यावेत. कोणाकोणाला सुरुवातीला संस्कार मिळत नाहीत असं होतं, पण सुरुवातीला मिळालेले संस्कार हे अतिशय उत्तम ठरतात. लहान वयामध्ये मिळालेले संस्कार, कारण शास्त्रीय दृष्ट्या देखील वयाच्या आठव्या वर्षीपर्यंत जवळपास 85% काम झालेलं असतं विचार घडण्याचं, बुद्धीला पूर्णता येण्याचं. त्या दरम्यानच काही गोष्टी त्याच्या न कळतच जर ठसल्या तर त्या पुढे आपोआप कामाला येतात. त्याला देखील कळत नाही की कशा कामाला आल्या, मात्र ज्या प्रेरणा आहेत त्या मूळ प्रेरणा आणि त्या प्रेरणेवर या संस्कारांचे ठसे ठोमसे हे जे काम करत असतात त्यामुळे त्याच्यात थोडा थोडा भेद जाणवेल होईल, पण तरी देखील सुरुवातीच्याच वयात व्हावेत. परमार्थाचे संस्कार देखील उत्तम संस्कार परमार्थाचे, प्रत्येक घरात चांगलं वातावरण आहे हे गृहीत धरून, पण वय वर्ष 15 ते 20-22 या वर्षाच्या दरम्यान खरे परमार्थाचे संस्कार होतात. तसं जर पाहायचं झालं तर अनेक संतांच्या जीवनामध्ये स्वामी स्वरूपानंद आपल्या सद्गुरूंकडे 19व्या वर्षी गेले, याच दरम्यान सगळं घडतं. विवेकानंद रामकृष्णांकडे या दरम्यानच गेले. हा जो काळ आहे 15 वर्षापासून ते 20-22 वर्षापर्यंतचा हा काळ अतिशय चांगला समजला जातो, कारण तो आता आतून घेण्यासाठी समर्थ झालेला असतो. त्यामुळे केले गेलेले संस्कार प्रसंगवशात 8 वर्षापर्यंत जर कमी झाले असतील समजा, तरी देखील विचार प्रवृत्ती स्वतःची निर्माण झाल्यावर जर संस्कार झाले वय वर्ष 15 ते 22 पर्यंत तर त्याचं जीवन हे हळूहळू उत्तम सज्जनतेकडे जाणार असं निश्चित होत. केले गेलेले संस्कार व वर्तमान काळात होत असलेले संस्कार, वर्तमान काळात होत असणारे संस्कार याची मात्र प्रत्येकाला गरज आहे कोणतंही वय असलं तरी. याच कारण असं की वय कोणतंही जरी असलं तरी विचाराची स्थिरता, ध्येय निश्चिती, त्या ध्येयाकडे सातत्याने चालणं, याच्यासाठी श्रवणाचा संस्कार आणि संत संगतीने होणारा संस्कार हा सतत घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून कोणीही जरी झाला तरी देखील त्याला अशा प्रकारे श्रवण, संतसंगती आणि साधनेचा आपल्या स्वतःवरच करून घेतलेला संस्कार याचा अतिशय उपयोग होतो. म्हणून केले गेलेले संस्कार जर समजा तितके प्रबळ नसतील तर चालू काळात आपण जर जाणून बुजून ठरवून अशा प्रकारचं जीवन जगायला लागलो तर एक गोष्ट मान्य आहे की उशिरा सुरुवात केल्यामुळं किंवा तशा प्रकारे आधीचं जीवन नसल्यामुळं तो प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. त्या पराकाष्ठेला सगळं लक्षात धरून जेवढं यश यायचं तेवढं येईल. प्रत्येकाचंच आत्मदर्शन असेल पण जेवढं यश यायचं तेवढं येईल. पण यालाही मग रिझनिंग आणि लॉजिक राहीलच. त्याच्याही पुढे जाऊन जर शरणागत भाव झाला तर मात्र सद्गुरूंची कृपा त्याच्या दिशेने वाहत जाईल. मग कोणत्याही प्रकारचं कोणतंही वय असो आणि तो सद्गुरु कृपेने अतिशय संपन्न होऊन जाईल. सद्यस्थितीतील संस्कारांचा पगडा जास्त जाणवतो हे उघडच आहे. कारण तुमच्यासारखी मंडळी जी खरंच यावर्षी केवढा पाऊस पडला पण आपलं केंद्र भरलेलं असायचं. रविवारी 450-450 ही संख्या कधी कमी नाही झाली. आताच्या थंडीत देखील तशाच प्रकारे तुम्ही येत आहात. म्हणून बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी देखील अशा प्रकारे जेव्हा स्वतःला बदलण्याची मनुष्य पराकाष्ठा करतो तेव्हा आत्ताच्या जीवनातले संस्कार हे प्रबळच राहतात. मग तुलनेने केले गेलेले संस्कार हे तितके ठीक नसले तरी देखील ते हळूहळू पुसट होत जातात, पुसट होतात, कमी कमी त्याचा प्रभाव होतो. प्रेरणा ज्या असतात त्या प्रेरणांना देखील नवा आयाम प्राप्त होतो. कर्मशील मनुष्य असेल असा मनुष्य देखील एरवीच्या जगतामध्ये आपली कर्म ही उत्तम रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेल, अभ्यास करेल. फक्त कर्मशील मनुष्याला पूर्वी तशा प्रकारचा विशिष्ट हेतू, परमार्थिक हेतू नव्हता. आता पारमार्थिक हेतू अथवा कर्मयोगाचा हेतू ठेवून तो कर्माकडे पाहिल. असं असल्यामुळं आत्ताचे जे संस्कार आहेत तर त्या संस्कारामुळं पूर्वीचे संस्कार हे फेडअप झाल्यासारखे, कमी झाल्यासारखे असे निश्चित होतात. पूर्वीच्या संस्कारांची प्रभा कमी झाल्यासारखी वाटते. पूर्वीचे संस्कार जीवाचेही अनुकूल संस्कार आणि आत्ताही पारमार्थिक संस्कार असं ज्याचं असेल त्याचं जीवन सरळ धन्यतेकडे जातं. त्याला कुठं काही अडथळाच येत नाही. या संस्काराला अजून एक अडथळा पुढच्या वयामध्ये येतो, तो म्हणजे देह दुःखाचा. जसं आजारपण आहे आपलं शरीर जर साथ देत नसलं तर मनाचा उत्साह कमी होतो. संस्कार झालेले असले तरी मनाचा उत्साह कमी होतो शरीर जर साथ देत नसेल तर. बहुंशी शरीर आणि मन या तशा एकच गोष्टी आहेत. एक बाहेरचं टोक शरीर आहे दृश्य आणि त्या शरीराचं अदृश्य टोक म्हणजे मनच, मन आहे. मनाला 11 इंद्रिय त्याकरताच म्हटलेलं आहे. म्हणून परमार्थी आणि रुग्णाईत अशी जर व्यक्ती असेल, अंथरुणाला खिळलेली व्यक्ती असेल तर तिच्याकडं परमार्थ विचार शेवटपर्यंत राहतो पण थोडीशी अस्वस्थता आणि आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकलो नाही जर नसेल तसं तर याचं वैषम्य आणि आता आपल्याला तेवढं जमत नाही यामुळे येणारी खिन्नता या गोष्टी स्वाभाविकपणाने येतात. पण हे संस्कार नसतात हे लक्षात ठेवा. हे त्या जीवावर झालेले संस्कार नसतात, त्याला तळमळ असते, पूर्वीच्या स्मृती असतात, आत्ताच्या शारीरिक स्थितीमुळं बसणं कठीण अशी त्याची परिस्थिती असते, साधना मात्र कमी झालेली असते. अर्जुनाने जो भगवंतांना प्रश्न विचारला की शेवटी शेवटी जर असं झालं का की या योग मार्गावरून चित्त ढळलं, अयतीही श्रद्धया उपेतहा योगाश चलती मानसहा, योगापासून मन चलित झालं. त्याला कारण काय, तर जे इंद्रिय नियमन सांभाळलेलं होतं तर ते जर घसरलं, अयतीही अशी स्थिती झाली, किंवा श्रद्धा कमी पडली, असं होऊ शकतं व्यक्तीला. श्रद्धा कमी पडते किंवा इंद्रियांच्या सुखाकडे अचानक घसरतो. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट अशी होते की शरीरालाच दुःख प्राप्त व्हायला सुरुवात होते, वार्धक्यामुळं अथवा आजारपणामुळं. अशा वेळेला मग त्या व्यक्तीची गती काय असा अर्जुन प्रश्न विचारतो. त्याच्यावर भगवंतांचं उत्तर तेच आहे, पार्थ नैवेह नामूत्र विनाशहा तस्य विद्यते नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं ताथ गच्छती. कोणी प्रश्न विचारलाय कळायला मार्ग नाही, पण संस्कारांची प्रभा कमी झाल्यासारखी वाटते माग झालेल्या, म्हणजे मग केंद्रात येण्याच्या आधीच्या काळात आणि आत्ताच्या शारीरिक अडचणीमुळं की काय. आणि ही जर कमी झाली असेल, मी मध्यंतरी फाटक काकांनी सांगितलं म्हणून आपल्या शिंदे काकांना फोन केला होता, तर पुन्हा सोडायला लागलं, मुलाकडं जाऊन राहायला लागलं, त्यांना काय डोळ्याच मला वाटतं दृष्टीच त्यांची क्षीण झाली गेली. अशा वेळेला करणार काय, पण अशा वेळेला सद्यस्थितीत जीवावरचे संस्कार मात्र जात नाहीत हे निश्चित. मनस्थिती थोडी इकडे तिकडे होते साधकाची अंतकाळी, पण संस्कार जात नाहीत, संस्कार तसेच राहतात. त्याचा जो स्वभाव झालेला असतो तो स्वभाव बदलत नाही, मात्र देह ठेवेपर्यंतची स्थिती अगदी सुखमय असावी असं वाटतं. ती जर नसेल तर मनाची स्थिती थोडी चिडचिड असणारी अशी होऊ शकते, तेवढी तयारी जर नसेल तर तशी होऊ शकते, पण त्याचा अंतिमतः पुढच्या प्रवासावर काही परिणाम होत नाही. आणि या जन्मात देखील म्हणूनच श्रद्धा ठेवून जो राहतो त्याला अशा प्रसंगी देखील प्रभूंनी जसं ठेवलंय तसा मी राहतो आहे आणि जशा प्रकारे त्याची इच्छा आहे तसा, पण मी सुखानीच राहीन अशी त्याची भूमिका असते. आमच्या नात्यातल्या एक भगिनी, माझ्या आजी होत्या त्या, तर त्या मुलीकडं जाणार नाही म्हणाल्या. मी आणि आई, आई म्हणजे कलावती आई, माझ्या आईंबरोबर मी राहणार म्हणाल्या, जावयाकडे जाणार नाही. आणि कधीही त्या जावयाकडे गेल्या नाहीत, गेल्या तरी दोन दिवसात परत यायच्या. म्हणायच्या त्यांची एक खोली होती, माझी मठी बरी म्हणे, मी आणि माझ्या आई. आणि सारखं नाम घेत असत, ओम नमः शिवाय कलावती आई नाम सांगायच्या, ते नाम सतत घ्यायच्या. आणि जो कोणी यायचा त्यांना सगळे मदत करायचे, पेपरवाला मदत करायचा, जे आता त्यांच्याकडे तो पेपर टाकायचा नाही पण शेजारी टाकला की बेल दाबायचा, अगदी बऱ्याच ना म्हणायचा, अरे तुझ्या तुझ्या रूपानी मला कलावती आई सांभाळत आहेत असं त्या म्हणायच्या. त्यालाही बरं वाटायचं, तो नियमित चौकशी करायचा, दूधवाला देखील, शेजारी पाजारी देखील. आज जरा उशिरा उठलात काय काही होतंय का शेजारी येऊन विचारायचे. एवढे प्रेमाचे लोक सोडून मी जावयाकडे कशाला जाऊ म्हणायचा. यांच्या अंगाने आईच माझी कोणालाही वाणीने दुखावलं नाही आणि शरीराची क्षीण स्थिती अशी वजन इतकं वाढलेलं होत की पलंगावरून उतरणं आणि गॅस पशी जाऊन काम करणं याला देखील वेळ लागायचा पण आनंदाने राहायचा. त्यामुळे हे निर्धारावरही थोडस अवलंबून आहे. आणि जावयाला जावयांना म्हणाल्या की मी तुम्हाला तुमची इच्छा आहे तशी इथं एकटी जाणार नाही. तुम्हाला असं वाटायला नको की आपण सांभाळलं नाही. तुमच्या घरी येऊन जाईन म्हणायच्या जेव्हा जाईन तेव्हा. आणि खरंच दोन दिवसाकरता म्हणून जावयाकडे गेल्या आणि तिथं त्या गेल्या. श्रद्धा काही काय करू शकत नाही पण जसं आहे तसं मला तोच सांभाळतो आहे असा भाव. त्यामुळं आता त्या कलावती आईंच्या मंदिरात तर जाऊ शकत नव्हत्या. परमार्थ काय निकेतन तिथं जाऊ शकत नव्हत्या. पूर्वी जात असत पण तिथले लोक यायचे आणि कोणीतरी लोक यायचे सांभाळायचे. कधी कधी दोन दोन दिवसात कोणी आलं नाही तर म्हणायच्या की बरंच झालं हरीची इच्छा आई आणि मी असतोच असं म्हणायचा. तर अशी मानसिक स्थिती ठेवणं हे ज्याचं ज्याचं काम आहे झालेले संस्कार झालेले आहेत ना मग ते संस्कार जेव्हा प्रगट होण्याचा काळ आहे दाखवण्याचा काळ आहे तेव्हा तशाच प्रकारचं वर्तन दाखवायला पाहिजे तशाच प्रकारचं वर्तन करायला पाहिजे. ते जर करू शकला नाही तर मग उपयोग काय. स्वामीजींना जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक आला त्याच दरम्यान आमच्या ओळखीच्या अजून एका भगिनींना देखील पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता अगदी त्याच्याच पुढं माग. स्वामीजी बोलायला देखील लागले 6 महिन्यात. त्या 10-12 वर्षात आलेल्या लोकांशी जेमतेम चहा असं काहीतरी म्हणायच्या म्हणजे चहा घेऊन जा बाकी बोलायला उत्सुकच नसायच्या कारण माझ्या बोलण्याला लोक हसतील असं वाटायचं. डॉक्टर म्हणायचे थोडं बोललं पाहिजे व्यायाम केला पाहिजे व्यायाम करायचा नाहीत दुखतं म्हणायचं काही नको पडून राहते. अशा रीतीने त्यांचं जीवन गेलं. त्यामुळे जी हिंमत आहे आतली तर ती हिंमत थोडीशी वापरली पाहिजे अशा अडचणीच्या काळामध्ये. आणि जशी जैशी स्थिती आहे तैशा तरी राहे जर हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीनी केंद्रात केले गेलेले संस्कार आणि सद्यस्थितीत होणारे संस्कार थोडे वेगळे असतील देहावर मनावर सून असेल आणि कोणीतरी असेल घरात नीट काहीतरी अडचण असेल त्यामुळे खिन्नता आली असेल तरी देखील आपला बोध टिकवणं हे आपणच करायचंय. अशा पद्धतीने थोडस जर राहिलं तर संस्कारांची प्रभा ही कमी झाल्यासारखी वाटते असं जे म्हटलं काही एक खिन्नता येईल हे आधीच मी मान्य केलं तरी देखील प्रयत्न करावा. आणि हे जीवापर्यंत पोहोचत नाही हे अगदी लक्षात घ्यावं असं जर झालं. कारण प्रत्येकाचंच जीवन हे आत्मदर्शनाकडे जावं हे मान्य असलं तरी देखील आणि त्याची तशी इच्छा असली तरी देखील सांगता येत नाही. कमी अधिक प्रयत्नांची तीव्रता समज शक्ती श्रद्धा. खरंच पूर्वी परमार्थाचे संस्कार झालेले नसले आणि सद्य काळात जर होत असले तरी देखील येणारी मर्यादा शारीरिक मर्यादा या सगळ्या थोड्याशा गृहित धरून देखील जो बळ वापरण्याचा प्रयत्न करतो आंतरिक तर त्याला अडचण येत नाही असं मला निश्चितपणे वाटतं. एक 5 मिनिट आहेत आपण नाम घेऊया. ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। आपल्या हृदय गाभाऱ्यात असलेल्या शिवपिंडीवर अभिषेक चाललेला आहे, आपण त्याच्याकडे एकटक पाहतो आहोत एकाग्रतेनी आणि जप करतो आहोत। ओ नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। हरी 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 पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।